लेवीय अध्याय 18. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकास सांग, मी परमेश्वर तुमचा देव आहे. तुम्ही ज्या मिस्र देशात राहत होता त्या देशातील रीतिरिवाजाप्रमाणे चालू नका. तसेच ज्या कनान देशात मी तुम्हास घेऊन जात आहे त्या देशातील चालीरीतीप्रमाणेही तुम्ही चालू नका, त्यांचे विधी पाळू नका. तुम्ही माझ्याच नियमाप्रमाणे चाला व माझेच विधी पाळा, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे. म्हणून तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळावे. ते जो पाळील तो त्यांच्यामुळे जिवंत राहील. मी परमेश्वर आहे. तुम्ही कोणीही आपल्या जवळच्या नातलगाशी शरीर संबंध ठेवू नये. मी परमेश्वर आहे. तू तुझ्या आईबरोबर शारीरिक संबंध ठेवून आपल्या बापाचा अनादर करू नको. ती तुझी आई आहे म्हणून तिचा आदर कर. तू तुझ्या सावत्र आईबरोबर शारीरिक संबंध ठेवू नको, त्यामुळे तुझ्या बापाची लाज उघडी करू नको. तू तुझ्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नको. ती बहीण सख्खी असो किंवा सावत्र असो, ती तुझ्या घरात जन्मलेली असो किंवा तुझ्या घराबाहेर दुसऱ्याच्या घरी जन्मलेली असो, तू तिच्यापाशी जाऊ नको. तू तुझ्या नातीशी शारीरिक संबंध ठेवू नको, मग ती तुझ्या मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो, कारण ती तुझीच लाज आहे. जर तुझ्या वडिलाच्या पत्नीला तुझ्या बापापासून मुलगी झाली असेल तर ती तुझी बहीणच आहे, म्हणून तू तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू नको. तुझ्या आत्याशी शारीरिक संबंध ठेवू नको, ती तुझ्या बापाची जवळची नातलग आहे. तुझ्या मावशीशीही शारीरिक संबंध ठेवू नको, ती तुझ्या आईची जवळची नातलग आहे. तू तुझ्या चुलत्याच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवून त्याची लाज उघडी करू नको, त्या हेतूने तिच्याजवळ जाऊ नको, ती तुझी चुलती आहे. तुझ्या सुनेशी शारीरिक संबंध ठेवू नको, ती तुझ्या मुलाची पत्नी आहे, तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू नको. तुझ्या भाऊजईशी शारीरिक संबंध ठेवू नको, ह्या प्रकारे त्याची लाज काढू नको. एखाद्या स्त्रीशी व तिच्या मुलीशी म्हणजे दोघींशी अथवा तिच्या नातीशी, मग ती तिच्या मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो, शरीर संबंध ठेवू नको, कारण त्या जवळच्या नातलग आहेत. असे करणे अतिदुष्टपणाचे आहे. तुझी पत्नी जिवंत असताना तिच्या बहिणीला पत्नी करून तिला सवत करून घेऊ नको. तू तिच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नको. स्त्री ऋतुमती झाली असताना तिच्यापाशी जाऊ नको, कारण ऋतुकालात ती अशुद्ध असते. तू आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवू नको आणि हे करून अमंगळ होऊ नको. तू तुझ्या लेकरांपैकी कोणाचाही मोलक दैवतासाठी होम करू नको. असे करशील तर तू आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नको. मी परमेश्वर आहे. स्त्री गमनाप्रमाणे पुरुष गमन करू नको. ते भयंकर पाप आहे. कोणत्याही पशुशी गमन करून त्यासोबत अमंगळ होऊ नको. त्याप्रमाणे स्त्रीने पशुशी गमन करावयासाठी त्याच्यापाशी जाऊ नये. ते कृत्य निसर्गाविरुद्ध आहे. अशा प्रकारे स्वतःला अशुद्ध करून घेऊ नका, कारण जी राष्ट्रे मी तुमच्या समोरून बाहेर घालवून देणार आहे तेथील लोकही अशाच कृत्यांनी अशुद्ध झाले. त्यांचा देश भयंकर भ्रष्ट झाला आहे. म्हणून त्यांच्या दुष्टतेमुळे मी त्यांचा समाचार घेत आहे व तो देश आपल्या रहिवाशांचा त्याग करीत आहे. याकरता तुम्ही माझे विधी व नियम पाळावे आणि स्वदेशीय अथवा तुमच्यात राहणारा परदेशीय ह्यापैकी कोणीही असली भयंकर अमंगळ कृत्ये करू नये, कारण तुमच्यापूर्वी त्या देशात राहणाऱ्या लोकांनी भयंकर अमंगळ कृत्ये केल्यामुळे तो देश अमंगळ झाला आहे. जर तुम्ही या गोष्टी केल्या तर त्यांनी हा देश भ्रष्ट केला, तसा तो तुमचाही त्याग करील. जे कोणी ह्यातील कोणतेही अमंगळ कृत्य करतील त्या सर्वांना आपल्या लोकातून बाहेर टाकावे. इतर लोकांनी असली भयंकर अमंगळ कृत्य केली, परंतु तुम्ही माझे विधी व नियम पाळावेत. अशी भयंकर अमंगळ कृत्य करून तुम्ही आपणाला अमंगळ करून घेऊ नये. मी तुमचा देव परमेश्वर आहे.